आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताला जागतिक सेवा पुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं, तसंच व्यवसाय सुलभ धोरणांना चालना द्यावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। उन्नाव बलात्कार प्रकरणी दोषी कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। आणि उत्तर भारतात धुक्यामुळे विमान उड्डाणं तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम। भारताला जागतिक सेवा पुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं, तसंच व्यवसाय सुलभ धोरणांना चालना द्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते। प्रत्येक राज्यानं या परिषदेत झालेल्या विचारविनिमयाला अनुसरून 10 वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार केला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं। लवकरच देशाचं राष्ट्रीय उत्पादकता अभियान सुरू होणार आहे, प्रत्येक राज्यानं त्याला प्राधान्य द्यावं आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करतील अशा पायाभूत सुविधा उभाराव्यात असं मोदी म्हणाले। मेड इन इंडिया म्हणजे दर्जा असं समीकरण तयार झालं पाहिजे। आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी मिळून देशांतर्गत उत्पादनासाठी 100 उत्पादनांचा शोध घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। भारत जगाचा अन्नदाता बनू शकतो त्यासाठी उच्च दर्जाच्या शेती, दुग्धोत्पादन, मत्स्य व्यवसाय यांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करून सुधारणा कराव्यात असं त्यांनी सांगितलं। 3 दिवसांच्या या परिषदेची काल सांगता झाली। परिषदेत बाल शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण तसंच क्रीडा आणि कला कौशल्य या मुद्द्यांवर भर देण्यात आला। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत। हे वर्ष भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्वाचं ठरलं। ऐकूया संरक्षण क्षेत्रातल्या भारताच्या आत्मनिर्भरता आणि सामर्थ्याविषयी।
2025 हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं। कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा भारताने जगाला दिला। दहशतवादी हल्ल्यांना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर, अण्वस्त्रांच्या धमकीला भीक न घालणं, दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये फरक न करणं तसंच सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य देणं ही धोरणं राबवून भारताने दहशतवाद विरोधी लढा तीव्र केला। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं। एकाच दिवशी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही हे याद्वारे भारताने स्थापन केलं। गेल्या 5 दशकातली पाकिस्तानच्या हद्दीतली ही भारताची पहिलीच मोठी लष्करी कारवाई होती। यात लष्करानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। विशेष म्हणजे या कारवाई स्वदेश निर्मित तंत्रज्ञानाचा आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला। यामुळे जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन झालं।
ग्रामीण रोजगारासाठीच्या VBG रामजी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या 7 वर्षांच्या तुलनेत 17,000 कोटी रुपयांचा नफा होणार आहे। तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे। उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळे साध्य होणार आहे। पारदर्शकता, नियोजन तसंच जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळे आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळे दूर होतील असं SBI मुख्य आर्थिक सल्लागार डॉ सौम्या घोष यांनी म्हटलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत। आज त्या जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्या। संथाली भाषेसाठी पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या ओल चिकी चळवळीला 100 वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरच्या 15व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आसामच्या दौऱ्यावर आहेत। गुवाहाटी इथं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी त्यांचं स्वागत केलं। नगाव जिल्ह्यात बटद्रवा सांस्कृतिक उत्सवाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते होणार आहे। अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला। अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली. आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. अरवली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं. नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार अरावली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीत कमी 100 मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं रोखून ठेवला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं याबाबतीतल्या इतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यासाठी 4 आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येईल असंही सांगितलं. उन्नाव बलात्कार प्रकरणी सेंगर यानं शिक्षा कालावधीतले 7 वर्ष 5 महिने आधीच तुरुंगात काढले आहेत असं सांगत दिल्ली उच्च न्यायालयानं सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातल्या गेंद्रा गावात तृतीय संमेलन प्रस्तुती समिती या नक्षल संघटनेच्या सदस्यांच्या काल रात्री अंतर्गत वाद होऊन झालेल्या चकमकीत 2 नक्षलींचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. देवेंद्र गंजू आणि चुडामन गंजू अशी मृत नक्षलींची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी काल रात्री फ्लोरिडा इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्ध संपवण्याच्या पक्षात असून शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या वाटाघाटीत बरीच प्रगती झाली आहे. या वाटाघाटी काही आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं ट्रम्प यांनी या भेटीनंतर पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलनं आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींची झुंजत होता, त्यामुळेच त्यानं हा निर्णय घेतला. ब्रेसवेलनं न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. 2023 तो न्यूझीलंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. डग ब्रेसवेलनं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 28 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले. 2011 होबार्ट कसोटीत त्यानं फक्त 60 धावा देऊन 9 गडी बाद केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेसवेलनं 28 सामन्यांमध्ये 74 बळी घेतले तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 46 गडी बाद केले. भारतीय महिला क्रिकेट संघानं काल श्रीलंकेविरुद्धचा 20 षटकांचा चौथा सामना 30 धावांनी जिंकला. तिरुवनंतपुरम इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 20 षटकात 221 धावा केल्या. त्याला उत्तर देताना श्रीलंकेला 20 षटकात 191 धावा करता आल्या. 87 धावा करणारी स्मृती मानधना सामनावीर ठरली. तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या 10,000 धावांचा टप्पा पार केला. या मालिकेतला शेवटचा आणि अंतिम सामना उद्या तिरुवनंतपुरम इथं होणार आहे. उत्तर भारतात धुक्यामुळे विमान उड्डाणं तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीला येणाऱ्या 18 रेल्वेगाड्या 3 तासांपेक्षा उशिरानं धावत आहेत अशी माहिती रेल्वेच्या दिल्ली विभागानं दिली. धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरून नियोजित 64 हवाई उड्डाणं रद्द झाली. प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या अधिकृत संपर्क यंत्रणेवरून अद्ययावत माहिती घेऊन प्रवास करावा अशी सूचना नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं केली आहे. देशाचा उत्तर भाग आणि ईशान्येकडच्या राज्यात दाट धुक्याचं वातावरण आहे. आज दिवसभर ही स्थिती कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्तीसगड, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज असून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही थंडी कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताला जागतिक सेवा पुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं तसंच व्यवसाय सुलभ धोरणांना चालना द्यावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. उन्नाव बलात्कार प्रकरणी दोषी कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा आणि उत्तर भारतात धुक्यामुळे विमान उड्डाणं तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.